सुपरहिट गाण्यानंतर पुन्हा एकदा मी आकांक्षा इथे हजर झाली आहे तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी. ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. आणि सेलेब कट्ट्यावर मी तुम्हाला सांगितलं होतं आज आपल्या बरोबर गप्पा मारायला येणार आहे फेमस ऍक्टर शांतनू मोघे आणि तो आता फोन लाईन वर आहे. हॅलो शांतनू.
हाय हाय.
कसा आहे?
मस्त आकांक्षा, तू कशी आहेस?
मी पण मजेत आहे. पण मला आता खरं तर हेच विचारायचंय की आता कंटिन्यू जसं आधी तू शूटिंग मध्ये बिझी असायचा, भरपूर काम करायचे, पण आता कसं आहे की 3 महिने झाले प्रत्येक जण घरी आहे आणि आता लॉकडाऊन पुन्हा उघडलंय पण ते न्यू नॉर्मल असं म्हणताय. सो या 3 महिन्यात मला विचारायचंय तुला की तुझं रुटीन कसं चेंज झालंय.
अगदी सुरुवातीला लॉकडाऊन जेव्हा सुरू झालं तेव्हा कम्प्लीट सगळीच कामं थांबली असल्यामुळे कम्प्लीट घरगुती काय म्हणतात त्याला अगदी फॅमिली मॅन होऊन गेलो. त्यामुळे फॅमिलीला खूप वेळ देता आला. म्हणजे मला असं वाटतंय की लग्नानंतर बायकोला आणि खरं सांगायचं तर शाळा कॉलेज सुरू झाल्यानंतर आई बाबांबरोबर बायको बरोबर सलग इतका वेळ म्हणजे 70-80 दिवस कोणीच कधीच घालवले नसतील तर त्यामुळे ती एक खूप छान गोष्ट झाली. त्याच्यामुळे घरी जी काही मजा करता येत होती खाण्यापिण्याची किंवा गप्पा मारणे किंवा वेब सिरीज बघणे फिल्म बघणे हे सगळं खूप चालू होतं. द ओनली पॉझिटिव्ह थिंग आउट ऑफ दॅट वॉज आई बाबा आता एजेड आहेत, मी मुंबईत असतो, आई बाबा पुण्यात असतात, असं सगळं होऊन आम्हाला एकमेकांना एकत्र खूप वेळ देता आला. सो दॅट्स अ व्हेरी फुलफिलिंग थिंग.
सेलेब कट्ट्यावर आपल्या गप्पा सुरू आहेत शांतनू मोघे सोबत, ते अशाच कंटिन्यू राहणार आहेत. बट आफ्टर सम सुपर हिट ट्रॅक्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.